Okay, सुपर एच 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. आणि जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कोविड 19 सोबत दोन हात करण्याकरता 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. आणि आता सध्या आपल्या नाशिक शहरामध्ये काही महत्वपूर्ण गोष्टी घडत आहेत, काही गोष्टी आपल्याला सोयीस्कर व्हाव्या म्हणून नाशिक महानगरपालिकेकरवी करण्यात येत आहेत, काही पोलीस डिपार्टमेंटकरवी करण्यात येत आहेत. आणि आता आणखीन एक महत्वपूर्ण गोष्ट, खरं तर ज्या लोकांना डॉक्टरांच्या सल्ल्याची आवश्यकता आहे पण या लॉकडाऊन पिरियडमुळे त्यांना डॉक्टरांपर्यंत पोहोचता येत नाहीये, अशा सगळ्या पेशंट्स करता डॉक्टर रशनीत सौदागर, सौदागर होमिओपॅथिक क्लिनिकचे सर्वे सर्वा, जे की कन्सल्टिंग होमिओपॅथिक डॉक्टर आहेत, त्यांनी एक महत्वपूर्ण इनिशिएटिव्ह घेतलाय. आणि काय आहे तो इनिशिएटिव्ह जाणून घेण्यासाठी स्वतः डॉक्टर रशनीत सौदागर आपल्या सोबत आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे मॉर्निंग नंबर वन मध्ये.
हॅलो रुद्र, कसा आहे?
मी बढिया आहे सर. सध्या घरात आहे आणि तुम्ही सुद्धा घरात आहात. आपण सगळेजण घरात राहून गव्हर्नमेंटने सांगितलेल्या गोष्टींचं पालन करतोय, ऍज वेल एज तुम्ही एक महत्वपूर्ण गोष्ट आता करता आहात नाशिककरांसाठी.
गेले 15 दिवसांपासून आपल्या देशावर एक ते विचित्र संकट असं कोसळलेलं आहे, आणि ते आहे कोरोनाचं. त्याच्यामुळे जो सरकारने निर्णय घेतलेला आहे लॉकडाऊनचा, त्या गोष्टीत चिंता पण वाढतीये कधी कधी, कारण की मधूनच केसेस वाढतात, कमी होत आहे. तर एक डॉक्टर म्हणून मी काय इथे रोल प्ले करू शकतो हा मनात माझा पहिला विचार डोकावून गेला. म्हणून की दिवसाला 50 ते 60 पेशंट आमच्या उपडीत येत होते. आणि परिस्थितीमध्ये जेव्हा लोकांना बाहेर पडणं अवघड होत असेल आणि आपल्याला पोलीस यंत्रणेला सहकार्य करायचंय, सरकारच्या या महत्वपूर्ण निर्णयाला आपल्याला सहकार्य करायचंय, आणि त्याचसोबत सगळ्यांचं आरोग्य देखील सांभाळायचंय, तर हे कसं करता येईल म्हणून मी आणि माझ्या मिसेस निनिला सौदागर यांनी अशी योजना आखली की अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून मी माझ्या क्लिनिकला आणि घरी एक हब तयार केलं. त्या हब वरती गुगल डिओ, व्हॉट्सअप हे सगळे इन्स्टॉलेशन करून आम्ही थेट लोकांशी घरपोच संवाद साधतोय
व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून.
कारण की माझ्याकडे अनेक रुग्ण सायकेट्रिक केसेस असतात, काही की लोकांना मायग्रेन्स आहे, संधिवात आहे, सोरियासिस आहे, लायकन प्लॅनर, म्हणजे अगणित लिस्ट. तर ह्या लोकांना जर औषधं जर मिळाली नाही 15-20 दिवस तर नक्की ती चिंतेची बाब होते. आणि अख्ख्या फॅमिलीला अशा ब्रेकडाऊन कंडिशन मध्ये घरून क्लिनिकला बोलवणं हे नक्कीच मला चुकीचं पुढे ना पुढे वाटत होतं. म्हणून आम्ही त्यांच्याशी ई कॉन्फरन्सिंग सुरू केली.
नाशिक हे बोलणं असंच सुरू राहणार आहे, कुठेही जायचं नाहीये. सुपर एच 93.5 रेड एफ एम बजाते राहू.